नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. 574 किलोमीटर लांबीच्या 4 बहुमार्गिका रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. छत्रपती संभाजीनगर परभणी दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा समावेश. भारतीय वस्तूंवर अमेरिकेनं जाहीर केलेल्या कर आकारणीच्या परिणामांची तपासणी करत असल्याची सरकारची माहिती. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 7 आरोपींची ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतल्या सर्व मालमत्तांना शास्ती से आझादी योजना लागू करण्याचा निर्णय. आणि जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 92% जलपूजनानंतर विसर्गाला सुरुवात. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं 574 किलोमीटर लांबीचे 4 बहुमार्गिका रेल्वे प्रकल्प मंजूर केले आहेत. हे प्रकल्प महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि झारखंडमधल्या 13 जिल्ह्यांमध्ये राबवले जाणार आहेत. या प्रकल्पांची एकूण अंदाजित किंमत सुमारे 11,169 कोटी असून हे प्रकल्प 2028-29 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे. यामुळे मराठवाड्याची दिल्ली, मुंबई आणि दक्षिण भारताशी जलद कनेक्टिव्हिटी सुनिश्चित होईल. जालना ड्रायपोर्ट, दिनागाव आणि दौलताबाद गुड्स शेडशी देखील थेट जोडणी स्थापित केली जाईल असं वैष्णव यांनी सांगितलं.
मराठवाड़ा की कनेक्टिविटी का बहुत इम्पोर्टेंट पॉइंट है ये. छत्रपति संभाजी नगर से लेके परभनी तक का 177 किलोमीटर की सिंगल लाइन है. उसकी डबलिंग का प्रपोजल आज अप्रूव हुआ है 2179 करोड़ रुपीस के लिए. मराठवाड़ा में जहां इंडस्ट्रियल ग्रोथ की जरूरत है, कई स्मॉल एंड मीडियम इंडस्ट्रीज है जिनको पोर्ट से कनेक्टिविटी चाहिए. तो आपको ध्यान होगा कुछ समय पहले जालना जलगांव प्रोजेक्ट भी एक सेंक्शन किया था और काफी सारे जो मराठवाड़ा के क्षेत्र है इंडस्ट्रियल एरिया से उसको कनेक्ट करता.
याशिवाय इटारशी नागपूर दरम्यान सुमारे 5,500 कोटी रुपये खर्च करून 4था रेल्वेमार्ग उभारणीसही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला थेट फायदा होईल. या प्रकल्पांच्या बांधकामादरम्यान सुमारे 2 लाखाच्या वर थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. प्रधानमंत्री कृषी संपदा योजनेसाठी सुमारे 6,500 कोटी रुपये आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला 2,000 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज घेतला. सरकार भारतीय वस्तूंवर अमेरिकेनं जाहीर केलेल्या 25% कर आकारणीच्या परिणामांची तपासणी करत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. आज लोकसभेत यासंदर्भात निवेदन देताना ते म्हणाले,
सरकार हमारे किसानों, श्रमिकों, एंटरप्रेन्योर्स, उद्यमी, निर्यातकों, सूक्ष्म, लघु और मध्यम उद्योगों और उद्योग जगत के सभी हितधारकों के कल्याण की रक्षा और संवर्धन को सर्वोच्च महत्व देती है. हम अपने राष्ट्रीय हितों को सुरक्षित करने और आगे बढ़ाने के लिए सभी आवश्यक कदम उठाएंगे.
भारत आता जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे आणि काही वर्षातच देश जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला. दरम्यान भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं निसार या कृत्रिम अपर्चर रडार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल आज संसदेच्या दोन्ही सभागृहात इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन करण्यात आलं. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व 7 आरोपींची आज विशेष एनआयए न्यायालयानं ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. सुमारे 17 वर्ष चाललेल्या या प्रदीर्घ खटल्यानंतर न्यायालयानं हा आदेश दिला. आरोपींमध्ये माजी भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांचा समावेश आहे. सरकारी वकिलांनी कोणताही ठोस पुरावा सादर न केल्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करत असल्याचं विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी आपल्या निकालात नमूद केलं. 2008 नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं हा बॉम्बस्फोट झाला होता. त्यात 6 जणांचा मृत्यू झाला तर 100+ जण जखमी झाले होते. या प्रकरणातल्या 12 आरोपींपैकी 3 जणांची यापूर्वीच निर्दोष सुटका झाली होती तर 2 आरोपींवर फक्त शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत खटला चालवला जाईल असं न्यायालयानं आज स्पष्ट केलं. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालाचं भारतीय जनता पक्षानं स्वागत केलं आहे. या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवाद कधीच भगवा नव्हता आणि नसेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. न्यायाला उशीर झाला हे खरं असलं तरी सत्य कधीच पराभूत होत नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर मालेगाव प्रकरणातलं सत्य बाहेर आलं असून आता काँग्रेसनं माफी मागावी अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच दहशतवाद्याच्या विरोधात असून दहशतवाद्याला शिक्षा झालीच पाहिजे असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर ते माध्यमांशी बोलत होते. मुंबई रेल्वे स्फोटाच्या निकालावर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेलं, तसं मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावरही होईल का हे सरकारनं स्पष्ट करावं असं सपकाळ म्हणाले. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाकरता प्रासंगिक वृत्त निवेदक आणि भाषांतरकार तसंच अर्धवेळ वार्ताहर हवे आहेत. इच्छुक उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर तपशिलासाठी www.prasarbharati.gov.in/pbvacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी.
महसूल विभागाच्या सेवा, योजनांची माहिती आणि प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी महसूल सप्ताहामध्ये अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घ्यावं असं आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे. उद्या 1 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या महसूल सप्ताहानिमित्त राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल छत्रपती संभाजीनगर विभागातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून त्यांनी आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल सप्ताहानिमित्त राबवण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं शास्ती से आझादी योजना महानगरपालिकेतल्या हद्दीतल्या सर्व मालमत्तांना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या 1 ऑगस्टपासून ते 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण थकबाकी एकरकमी भरणाऱ्या महानगरपालिका हद्दीतल्या सर्व मालमत्तांना 95% शास्तीमाफी लागू होणार आहे. शास्तीमाफीसाठी महानगरपालिकेनं लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना सर्वांचं मत लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचं यासंदर्भात जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी पक्षाच्या प्रत्येक माजी खासदार आणि आमदारानं पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील एक एक मंडल दत्तक घ्यावं असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे. ते आज मुंबईत प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती आखण्यात येत असून या बैठकीत संघटनात्मक स्थितीचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय सेविका समितीच्या चौथ्या मुख्य संचालिका प्रमिला मेढे यांचं आज निधन झालं. त्या 97 वर्षांच्या होत्या. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा पार्थिव देह उद्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्सला दान करण्यात येणार आहे. राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी भरीव कार्य केलं. 1978 पासून कार्यवाहिका म्हणून तर 2003 ते 2006 या काळात प्रमुख संचालक पद त्यांनी भूषवलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमिला ताई यांना श्रद्धांजली अर्पण केली. नीती आयोगाच्या वतीनं जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत राबवलेल्या संपूर्णता अभियानात आकांक्षित किनवट तालुक्यानं 6 निर्देशांकांपैकी 4 निर्देशांक 100% पूर्ण करत राज्यात 3रा क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीसाठी राज्य शासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा नागपूर इथं 2 ऑगस्ट रोजी सन्मान करण्यात येणार आहे. परभणी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं आज परभणी जिल्ह्यातल्या कातनेश्वर इथं कापूस उत्पादन वाढीचं नवं तंत्रज्ञान आणि गळफांदी ओळख या विषयावर शेती कार्यशाळा घेण्यात आली. कापसाच्या झाडाची वाढ, उंची, खत आणि फवारणी याविषयी यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं. पंढरपूरच्या आषाढी वारीच्या समारोपानंतर शेगाव इथली संत श्री गजानन महाराजांची पालखी आज शेगावमध्ये परतली. खामगाव ते शेगाव अशा 18 किलोमीटर प्रवासात सुमारे 1 लाख भाविक या दिंडीत सहभागी झाले होते. जागोजागी नागरिकांनी या दिंडीचं उत्साहात स्वागत केलं. तेंडुलकर अँडरसन कसोटी मालिकेतला 5वा आणि शेवटचा सामना आज ओहल मैदानावर सुरू झाला. इंग्लंडचा कर्णधार ऑली पोपनं नाणेफेक जिंकत भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पावसामुळे उपाहारासाठी खेळ लवकर थांबवण्यात आला. त्यावेळी भारताच्या 2 बाद 72 धावा झाल्या होत्या. कर्णधार शुभमन गिल 15 तर साई सुदर्शन 25 धावांवर खेळत आहेत. पैठण इथल्या जायकवाडी प्रकल्पावरील नाथसागर इथं आज जलसंपदा मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं. धरणातला पाणीसाठा 92% पोहोचला आहे. धरणातून 9,432 घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू करण्यात आला असून प्रशासनानं नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 574 किलोमीटर लांबीच्या 4 बहुमार्गिका रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. छत्रपती संभाजीनगर परभणी दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा समावेश. भारतीय वस्तूंवर अमेरिकेनं जाहीर केलेल्या कर आकारणीच्या परिणामांची तपासणी करत असल्याची सरकारची माहिती. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 7 आरोपींची ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता. आणि जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 92% जलपूजनानंतर विसर्गाला सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं आमचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.